चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाला जाळल्यामुळे शेतकऱ्यांवर केली कारवाई। गुरुदासपूरचे मुख्य कृषी अधिकारी डॉ रामिंदर सिंह यांनी सांगितलं की यावर्षी जिल्ह्यात पीक कापणीनंतर राहिलेला पाला जाळण्याची 243 प्रकरणं समोर आली आहेत, तर गेल्या वर्षी याच कालावधीत अशी 491 प्रकरणं समोर आली होती। मुख्य कृषी अधिकाऱ्यानं सांगितलं की पोलिसांनी जिल्ह्यामध्ये पाला जाळण्याबाबत 60 शेतकऱ्यांविरोधात FIR दाखल केली आहे। त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी ही प्रथा बंद केली पाहिजे। रविवारी गुरुदासपूरपासून 10 किलोमीटर दूर गुनोपूर गावात आग लागली आणि जवळपास 150 एकर पसरली, ज्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे। शेतकरी बलविंदर सिंह म्हणाले, या आगीनं 4 एकरमध्ये पसरलेल्या माझ्या उसाच्या पिकालाही आग लागली, ज्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं। गुरुदासपूरचे SDM सकत्तर सिंह बल यांनी सांगितलं की त्यांनी कृषी विभागाला या प्रकारच्या आगीमध्ये किती नुकसान झालं आणि सर्व दोषींवर कारवाई करण्यासाठी सहकार्य केलं आहे।